नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. कोमुनी दादीचें कामकाज सुरळीत चलोवपा खातीर पुराय वेळ प्रशासका सयत हेर कर्मचाऱ्यांची भरती बेगीनूच जातली. कोमुनी दादीचें संगणकीकरण करपाची प्रक्रियाय बेगीनूच सुरू जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. तांणी मंत्रालयांत कोमुनीदाद समितीचे अध्यक्ष तशेंच हेर वांगड्या कडेन वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा केली. शिवोलीची आमदार डलायला लोबो हांणी आपल्यो समस्या मांडल्यो. संगणक, प्रिंटर तशेंच हेर गरजेचें सामान उपलब्ध करतले. कम्प्युटर ऑपरेटराची नेमणूक करतले. कोमुनी दादीचें कामकाज सुरळीत चलोवपा खातीर संगणकीकरण जावपाची गरज आसा. हाका लागून कागदपत्रां आनी हेर तपशील सुरक्षीत दवरप शक्य जातलें अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बसके उपरांत सांगलें. लोकसभेन वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संमत केलें. 288 वांगड्यांनी विधेयकाच्या वटेन आनी 232 वांगड्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलें. तशेंच मुसलमान वक्फ कायदो 1923 रद्द करपी मुस्लिम वक्फ रद्द करप विधेयक 2024 हाका सभाघरान मान्यताय दिली. हाचे आदी संयुक्त संसदीय समितीन सादर केल्ल्या अहवाला प्रमाण लोकसभेन वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 विशीं चर्चा केल्ली. केंद्रीय अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी काल दनपारा लोकसभेत हे विधेयक मांडलें. विधेयक मांडटना मंत्र्यांनी सांगले की या विधेयकाचो मुसलमानांच्या धार्मिक प्रथेकडेन कांयच संबंध ना आनी तातूंत फक्त वक्फ मंडळाच्या मालमत्तेचोच संबंध आसा. वक्फ मंडळाक समावेशक आनी धर्मनिरपेक्ष करपाची सरकाराची इत्सा आसा अशें तांणी सांगले. हो कायदो मशिदींच्या वेवस्थापनाक न्हय अशें तांणी सांगले. मंत्र्यांनी ह्या कायद्याक एक संभाव्य विधान म्हळें आनी कोणाची मालमत्ता जप्त करपाचो हेतू ना अशें सांगले.
किसी भी धार्मिक व्यवस्था को किसी भी रिलीजियस इंस्टीट्यूशन कोई धार्मिक काम में हस्तक्षेप करने नहीं जा रहा है. ना ही वक्फ बोर्ड किसी धार्मिक स्थल की व्यवस्था में कोई भी तरीके से हाथ डालने का प्रावधान है, बिल्कुल नहीं है. ये वक्फ बोर्ड का जो प्रावधान किसी मस्जिद, किसी मंदिर, किसी धार्मिक स्थल का व्यवस्था का कोई लेना देना नहीं है. ये सिंपली एक प्रॉपर्टी का मैनेजमेंट का विषय है.
भारताचो कसोटी सलामीवीर यशस्वी जयस्वाल हाणें 2025-26 देशांतर्गत हंगामा खातीर मुंबय सोडून गोंयांत वचपाचो निर्णय घेतला. बीसीसीआयचे सहसचीव रोहन गांवस देसाय हांणी हे विशीं एका खासगी खबराचित्र वाहिनी कडेन उलयतना सांगले की गोवा क्रिकेट खातीर हो एक म्हत्वाचो टप्पो आसा. लोकविश्वास प्रतिश्ठान संचालित खासा व्यक्ती निवासी प्रकल्प आनी गोविंद पै रायतुरकार खासा भुरग्यांची शाळा हाचो लोकार्पण सुवाळो सिद्धस्वामी मठाकडे ग्रीन व्हॅली शिरवय केपेत श्री गोकर्ण परतगाळी मठाचे स्वामीजी परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या प्रत्यक्ष आशीर्वादान आनी भारतीय अणू कार्यक्रमातले नामनेचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण गोयचे डॉ अनिल काकोडकार हांच्या हस्तुकी केलो. दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण कल्याण या क्षेत्रातली अग्रगण्य सेवाभावी संस्था म्हणून लोकविश्वास प्रतिष्ठान गेली 5 गोंयांत कार्यरत आसा. समाजाची अत्यंतीक गरज थारिल्ल्या दिव्यांग निवासी प्रकल्पाचें लोकार्पण जालें. तशेंच खासा शाळेचें गोविंद पै रायतुरकर खासा भुरग्यांची शाळा अशें नामकरण जालें. कार्यक्रमाची सुरवात श्री गोकर्ण परतगाळी मठाचे स्वामीजी परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या हस्तुकी जाली. श्री स्वामीजींच्या हस्तुकी पद्मविभूषण आणि गोमंतभूषण डॉ अनिल काकोडकर हांचो सत्कार झाला. डॉ अनिल काकोडकर हांनी आपले विचार मांडले. परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींनी सगळ्यांक मार्गदर्शन केले. हवामान खात्यान केल्ल्या अंदाजा प्रमाण गोयात पावसाक सुरुवात झाल्या. हवामान खात्यान आयज पासून 3 वादळी पावसाचो येल्लो अलर्ट जारी केला. राती उत्तर पेडणे तालुक्यातल्या मोरजी बागवाडा हांगा नेटान पावसाक सुरवात झाली. काल राती हेर सुवातींनी पावस पडलो. अवकाळी पावसान आमो आनी काजूचे पीक धोक्यात येवपाची शक्यताय आसा. 6 जावपी भाजपाच्या स्थापणूक दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी जाहीर केल्यात. हाका लागून आयोजित केल्ल्या मुखेल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री आनी आमदारांनी मार्गदर्शन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, कृषी मंत्री रवी नाईक, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हजर आशिल्ले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले 7:20 नमस्कार.